भारतीय जिनियस, प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ, लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख। प्राचीन काळी भारतात अतिशय प्रज्ञावान ऋषी होऊन गेले। निसर्गाचं गूढ उकळण्याच्या प्रयत्नात त्यांनी गणित शोधलं। पूर्णांक, अपूर्णांक आणि कर्णी संख्या याविषयीचं ज्ञान भारतीयांना वेदकाळापासून होतच। आर्यभटानं पायची अचूक किंमत शोधली। महर्षी कणाद यांचा प्रत्येक गोष्ट अणुरेणूंनी बनलेली असते असा सिद्धांत होता। महान खगोलशास्त्रज्ञ वराह मिहिरानं त्रिकोणमितीत म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रीमध्ये प्रचंड काम केलं। ब्रह्मगुप्त यानं शून्याचा लावलेला शोध हा देणगी आहे। महावीराचार्यांनी गणिताला खगोलशास्त्राच्या प्रभावातून मुक्त केलं। भास्कराचार्यानं थिअरी ऑफ नंबर्स या गणिताच्या शाखेमध्ये खूप काम करून कोणत्याही संख्येला शून्यानं भागलं की उत्तर अनिश्चित येतं असं सांगितलं। माधवाने कॅल्क्युलसमध्ये लागणाऱ्या लिमिट्सच्या कल्पनेवर खूप विचार केला आणि साईन आणि कोसाईन फंक्शनच्या रूपातली एक श्रेणी शोधली होती। भारतानं विज्ञानाच्या प्रगतीसाठी काय योगदान दिलं असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्याला अनेक प्रकारची उत्तरं मिळतात। अलीकडल्या काही शतकात भारतात खरंच फारसं काही घडलेलं नाहीये, पण त्यापूर्वी मात्र भारतात काही ग्रेट विद्वान होऊन गेले आणि भारतानं जगातल्या विज्ञान आणि गणित या क्षेत्रात खूपच योगदान दिलं होतं हेही तितकंच खरं आहे। आपल्याकडच्या रामायण आणि महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये खूपच सुंदर गोष्टी आहेत। त्यातून त्यावेळचा समाज, त्यातल्या जाती आणि वर्गव्यवस्था कशी होती यांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। या गोष्टी वाचून त्याकाळी आपल्याकडेही लेझरसारखी किरणं, अतिसंहारक शस्त्र, मिसाईल्स, चिरंजीव करणारी औषधं, विमानं आणि इतर बऱ्याच गोष्टी होत्या की काय असं वाटायला लागतं। पण अर्थातच त्या कल्पना होत्या। खरं तर त्या कल्पना म्हणूनही खूपच मोठ्या होत्या। त्यांना सायन्स फिक्शन असं म्हणता येईल आणि सायन्स फिक्शनचं महत्व प्रत्यक्ष विज्ञानाच्या प्रगतीमध्ये काही कमी नाहीये। कित्येक गोष्टी या प्रथम सायन्स फिक्शनमध्ये लोकांनी कल्पिल्या आणि नंतर त्या प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या। आयझॅक असिमोव्हनं प्रथम रोबोटची कल्पना मांडली आणि नंतर काही दशकातच रोबोट्स तयार झाले। आर्थर सी क्लार्कनं सॅटेलाइटची कल्पना प्रथम मांडली आणि तंत्रज्ञांनी नंतर त्याची निर्मिती केली आणि असं इतर अनेक गोष्टींचंही झालं। त्या अर्थानं खूप पूर्वीच्या काळी एवढ्या प्रगत गोष्टींची केवळ कल्पनाही करणं हाही एक ग्रेटस्ट प्रकार होता असं म्हणावं लागेल। पण म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्याच असं छातीटोकपणे म्हणणं हे खूपच चूक होईल। तसं म्हणायला कुठलाही शास्त्रशुद्ध पुरावा नाही। डॉक्टर जयंत नारळीकर यांनी याविषयी बरंच काही लिहून ठेवलंय। अतिप्राचीन काळातल्या संख्या आणि मोजमाप। भारताला गणिताचा संपन्न वारसा फार प्राचीन काळापासून लाभला आहे। प्राचीन काळात भारतात अतिशय प्रज्ञावान ऋषी होऊन गेले। जीवनाच्या सगळ्या अंगांचा या ऋषींनी विचार केला, वेद रचले आणि निसर्गाचं गूढ उकळण्याच्या प्रयत्नात त्यांनी गणित शोधलं। वेदकाळ हा भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळच होता। गणिताबरोबरच भाषेचाही विकास होत होता, तत्वज्ञान वाढत होतं, पण या सगळ्या निर्मितीमागे कुणा एका माणसाचा हात नव्हता तर सगळा समाजच यामागे होता। त्यामुळे या सगळ्याला अपौरुषेय वाङ्मय असं म्हटलं जातं। प्राचीन भारतीय आर्य हे यज्ञप्रेमी होते। या त्यांच्या यज्ञ करण्यामुळे प्राचीन भारतात अनेक गोष्टींचा अभ्यास झाला, वेद रचले गेले। हे वेद नीट कळण्यासाठी सहा वेदांगांची रचना त्याकाळी ऋषींनी केली। अनेक ज्ञानशाखांचा उगम या वेदांगात आढळतो। वेदांगांमधल्या ऋचांचे अचूक उच्चार करता यावेत म्हणून शिक्षा हे वेदांग निर्माण झालं। ध्वनी, अक्षर आणि उच्चार कसे शिकवावेत आणि शिकावेत ते या वेदांगात मांडलं आहे। आजच्या ध्वनीशास्त्राची मुळं या वेदांगात सापडतात।
Sample complete. Ready to continue?